आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण 2024 राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। लोहगाव विमानतळाचं नामांतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय। जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता। 2025 ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार। लेबननमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये 182 जण ठार 727 जखमी। आणि शेअर बाजारात तेजी कायम। सेन्सेक्सची 85,000 तर निफ्टीची 26,000 घोडदौड। जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। अमेरिका दौऱ्यात न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली, तिथं ते बोलत होते। न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड इथं भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमालाही त्यांनी संबोधित केलं। अमेरिकेतला भारतीय समुदाय म्हणजे भारताचे सदिच्छा दूत असल्याचं ते यावेळी म्हणाले। बोस्टन आणि लॉस एंजेलिस इथं 2 भारतीय दूतावास सुरु केले जातील अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली। मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबा अल खालिद अल सबा यांच्याशी तसंच नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। सीईओ राऊंड टेबल या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण 2024 आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करून जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं यादृष्टीनं हे सांस्कृतिक धोरण तयार केलं आहे। पुण्याच्या लोहगाव विमानतळाचं नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला। राज्यातल्या 14 आयटीआय संस्थांचं नामकरण करण्याचा निर्णयही यावेळी झाला। कुणबी समाजातल्या तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ती कुणबी या पोटजातींचा राज्य शासनाच्या इतर मागासवर्ग यादीत समावेश। दूध अनुदान योजनेत उत्पादकांना गायीच्या दुधाकरिता लिटरमागे 7 रुपयांचं अनुदान। पणन हंगाम 2023-24 भात गिरणीधारकांना प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर। शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी। ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण। जीएसटी अधिनियमात सुधारणा। ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ। राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ। जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी इत्यादी निर्णय या बैठकीत झाले। राज्यभरात राष्ट्रीय पोषण माह राबवला जात आहे। राज्यातल्या नागरी ग्रामीण आणि आदिवासी भागात 1,00,000 अधिक अंगणवाडी केंद्रांद्वारे यासंबंधी जनजागृती आणि अंमलबजावणी सुरु आहे। याची माहिती देण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले,
महाराष्ट्रामध्ये 1 सप्टेंबर 2024 पासून राष्ट्रीय पोषण महाच्या सुरुवात झालेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये ऍक्टिव्हिटी होत आहे आणि आज आपण जवळपास 1,68,00,000 ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत जनआंदोलन डॅशबोर्डवर अपलोड केलेल्या आहेत। माझं आपल्याला या निमित्तानं आव्हान राहील की हा जो राष्ट्रीय पोषण महा आपण साजरा करतो आहोत, हा फक्त उत्सव म्हणून न राहता हा आपल्या सवयीचा भाग आपण केला पाहिजे।
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला। तत्पूर्वी आज सकाळी जेपी मॉर्गन भारतीय गुंतवणूकदार परिषदेत ते सहभागी झाले होते। मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि इतर यावेळी उपस्थित होते। भारताची लोकशाही बळकट करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं। न्यायव्यवस्था हे लोकांचं आशास्थान आहे। आरोपीला तत्काळ शासन व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत, यात शासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणूक आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार आहे. 28 सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. जम्मू काश्मीरमध्ये 25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. यात 25 लाखांहून अधिक मतदार 239 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या 6 जिल्ह्यातल्या 26 विधानसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पूंछ आणि श्रीनगरमध्ये प्रचारसभांना संबोधित केलं. नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार शाहनवाज चौधरी आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा यांच्या समर्थनार्थ त्यांनी आज निवडणूक रॅली काढली. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवला जाणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल असं भारतीय चित्रपट महासंघानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 182 जण ठार झाले असून 727 जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला आणि आरोग्य सेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या 300 ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे. दुसऱ्या बाजूला हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. दरम्यान लेबननच्या मेका खोऱ्यात हल्ला करण्यासाठी आपली विमानं सज्ज होत असल्याचं इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्यानं सांगितलं. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातला तणाव वाढत असून स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं रशियानं म्हटलं आहे. शेअर बाजारामधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 384 अंकांची वाढ नोंदवत 84,980 अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 148 अंकांची वाढ नोंदवत 25,939 अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला. संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवा शक्तीवर आहे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईतल्या नरसी मोंजी शिक्षण संस्थेत विकसित भारतासाठी युवा शक्ती या कार्यक्रमाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 10 नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अंतिम मुदत येत्या 30 तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय कुमार राठोड यांनी ही माहिती दिली. एमपीएससीच्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्य शासनाच्या कृषी सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा देशभरातल्या 11 कोटी 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 13 लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या सीमाढोह परिसरात आज खासगी बस आणि पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 25 जण जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात टिप्पर उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मजूर खामगाव तालुक्यातल्या वाडी इथले रहिवासी होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण 2024 राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. लोहगाव विमानतळाचं नामांतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता. 2025 ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार. लेबननमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये 182 जण ठार, 727 जखमी. आणि शेअर बाजारात तेजी कायम. सेन्सेक्सची 85,000 तर निफ्टीची 26,000 घौडदौड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.